आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत घडवण्यात युवा वर्गाची भूमिका महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश. एकूण मतदानाच्या 26.77% मतदान भाजपाला तर काँग्रेसला 12.42% इतकं मतदान. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेचं उद्यापासून नागपुरात 2 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन. आणि भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संवैधानिक मूल्यांच्या जागरासाठी 26 नोव्हेंबरपासून वर्षभर होणार विविध उपक्रम. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 116वा भाग होता. मन की बात म्हणजे देशातील युवा वर्गांची स्वप्न आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांबद्दलची गोष्ट असल्याचं प्रतिपादन त्यांनी या कार्यक्रमात केलं. आज एनसीसी अर्थात नॅशनल कॅडेट ऑप्स दिवस आहे. यानिमित्त त्यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. एनसीसी तरुण तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजवतं. कोणतीही आपत्ती आली असेल, पूरपरिस्थिती असो, भूकंप अथवा कोणतीही दुर्घटना असो, एनसीसीचे कॅडेट्स मदतीला नक्कीच धावून जातात, असं मोदी म्हणाले. आज देशात एनसीसीला मजबूत करण्यासाठी सातत्यानं काम होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 2014 एनसीसीत 14 लाख असणारी तरुण तरुणींची संख्या आता 2024 20 लाखांहून अधिक झाल्याचं ते म्हणाले. तसंच पूर्वी एनसीसीमध्ये कॅडेट्स म्हणून मुलींची संख्या फक्त 25% आसपास होती, जी आता जवळपास 40% झाली आहे, असं ते म्हणाले. विकसित भारत घडवण्यात युवा वर्गाची भूमिका खूप मोठी आणि महत्वाची आहे. 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या युवकांसाठीच्या कार्यक्रमाची माहिती देताना मोदी म्हणाले,
11-12 जानेवारी दिल्ली के भारत मंडपम में युवा विचारों का महाकुंभ होने जा रहा है और इस पहल का नाम है विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग. भारत भर से करोड़ों युवा इसमें भाग लेंगे. गांव, ब्लॉक, जिले, राज्य और वहां से निकलकर के चुने हुए ऐसे 2000 युवा भारत मंडपम में विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग के लिए जुटेंगे.
देशात होत असलेल्या डिजिटल क्रांतीमध्ये युवा वर्ग ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल क्रांतीमध्ये सामावून घेण्यासाठी पुढे येत आहे. डिजिटल अटक या प्रकारची तरतूद अस्तित्वात नसून हे लोकांना फसवण्याचं कारस्थान असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ज्येष्ठ नागरिक जास्त बळी पडतात. अशा परिस्थितीत त्यांना जागरूक करणं आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यामध्ये मदत करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. मुलांमध्ये सृजनशीलता वाढावी आणि पुस्तकांबद्दलचं प्रेम आणखी वाढावं यासाठी देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची मोदी यांनी प्रशंसा केली. यावेळी हैदराबादमध्ये फूड फॉर थॉट फाउंडेशननं निर्माण केलेल्या नाविन्यपूर्ण ग्रंथालयाचं त्यांनी कौतुक केलं. भारतात सुरू असलेल्या ओरल हिस्ट्री प्रोजेक्टबद्दल त्यांनी आज मन की बातमधून माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत देशाच्या फाळणीच्या काळात बळी गेलेल्या कुटुंबियांचे अनुभव इतिहासप्रेमी गोळा करत आहेत. आता देशात असे फार कमी लोक उरले आहेत ज्यांनी फाळणीची भीषणता पाहिली आणि अनुभवली आहे. अशा परिस्थितीत हा प्रयत्न अधिक महत्वाचा ठरला आहे, असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी एक पेड मां के नाम या मोहिमेच्या यशाबद्दलही श्रोत्यांना सांगितलं. या मोहिमेअंतर्गत अवघ्या 5 महिन्यात 100 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतमोजणी काल शनिवार रोजी पूर्ण झाली. या निकालात महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर विजय मिळू शकला. महायुतीच्या 230 जागांमध्ये भाजपाला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस 16, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 20 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाला शरद पवार पक्षाला केवळ 10 जागा मिळाल्या. विदर्भात महायुतीला 48 जागा मिळाल्या. यामध्ये गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी 4 जागांचा समावेश आहे. गडचिरोलीतील 3 मतदारसंघांपैकी 2, भंडारा जिल्ह्यातील 3 पैकी 2, चंद्रपूरमधील 6 पैकी 5 मतदारसंघात तर नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 9 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. अकोला जिल्ह्यातील 5 पैकी 3 मतदारसंघात, बुलढाणा जिल्ह्यातील 7 पैकी 6, यवतमाळ येथील 7 पैकी 5, अमरावती जिल्ह्यातील 8 पैकी 6 तर वाशिम जिल्ह्यातील 3 पैकी 2 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीला केवळ 12 जागा विदर्भात मिळाल्या आहेत. चंद्रपुरातील बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार हे 7व्यांदा विजयी झाले तर साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अखेरच्या फेरीत अवघ्या 208 मतांनी निसटता विजय झाला. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण मतदानाच्या 26.77% मतदान भाजपाला झालेलं आहे. मतदानाच्या टक्केवारीत काँग्रेसला 12.42% मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9.01%, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 11.28%, शिवसेनेला 12.28%, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9.96% इतकं मतदान झालं आहे. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी 13.82% मतदान झालं आहे. दरम्यान भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीचे तिन्ही पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेणार आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्ता स्थापन करतानाही मतभेद नाहीत असं शिंदे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज मुंबईत पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक झाली. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती SC/ST रेल्वे कर्मचारी संघटना यांच्या वतीनं नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं उद्या आणि परवा अर्थात दिनांक 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सकाळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल. भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्यानं 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनापासून वर्षभर हर घर संविधान साजरा करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत, स्वातंत्र्याच्या मूल्यांसह राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी नागपूर जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करू असं जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी सांगितलं. येत्या 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या निमित्तानं आयोजित बैठकीत ते बोलत होते. हवामान. मागील 24 तासात गोंदिया इथं सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. 12.7 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान तिथं नोंदवलं गेलं. याशिवाय नागपुरात किमान तापमान 13 अंश, गडचिरोली इथं 13.6 आणि वर्धा इथं 13.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत घडवण्यात युवा वर्गाची भूमिका महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात मधून प्रतिपादन. आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेचं उद्यापासून नागपुरात 2 दिवस राष्ट्रीय अधिवेशन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.